आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास एक साथ मोहिमेत देशभरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। महाराष्ट्रात 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम। मालदीवमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पीपीएम पीएनसी युतीचे डॉ मोहम्मद मुज्जू विजयी। तामिळनाडूत कुन्नूर इथं झालेल्या बस अपघातात 8 जणांचा मृत्यू, 42 जखमी। अपघातग्रस्तांना प्रधानमंत्र्यांकडून मदत जाहीर। गोवा आणि कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका टळला। कोकण, कोल्हापूर आणि साताऱ्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आज एक सुवर्णपदक आणि 2 रौप्य पदकांची कमाई। 41 पदकांसह पदक तालिकेत चौथ्या स्थानावर कायम। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार आज देशभरात नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत मोठ्या संख्येनं भाग घेतला। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आज सकाळी 10 स्वच्छता मोहिमेसाठी एक तास श्रमदान करण्याचं आवाहन मोदी यांनी नागरिकांना केलं होतं। बाजारपेठा, रेल्वेमार्ग, जलाशय, पर्यटनस्थळं, प्रार्थनास्थळं यासह सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता उपक्रमात सर्व स्तरातले नागरिक सहभागी झाले। नवी दिल्ली इथं भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी आणि इतर नेते स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते। या स्वच्छता मोहिमेअंतर्गत देशभरातून शहरी आणि ग्रामीण भागातली 6,40,000 जास्त ठिकाणं श्रमदानासाठी दत्तक घेतली गेली। सुमारे 1,00,000 निवासी भागांमध्ये स्वयंसेवक म्हणून मोठ्या संख्येनं रहिवासी कल्याणकारी संघटना श्रमदानासाठी पुढे आल्या। देशभरातली सुमारे 35,000 अंगणवाडी केंद्र दत्तक घेण्यासाठी ग्रामीण भागातले समूह पुढे आले। या अभिनव उपक्रमात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या जवानांनीही नागरिकांच्या साथीनं विविध ठिकाणांची स्वच्छता केली। महाराष्ट्रात राज्यभर नागरिकांच्या श्रमदानानं स्वच्छता मोहीम राबवली गेली। नगरविकास विभागानं या मोहिमेचं आयोजन केलं। मुंबईत आज गिरगाव चौपाटीवर उत्साही नागरिक, विद्यार्थी यांच्या जोडीनं राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मान्यवरांनी स्वतः हातात झाडू घेऊन श्रमदान केलं आणि स्वच्छतेसाठी एक तारीख एक तास या राज्यस्तरीय मोहिमेची सुरुवात केली। सुंदर महाराष्ट्र, सुंदर भारत बनवण्यासाठी आपण टाकलेलं हे मोठं पाऊल असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे आज स्वच्छतेची ही लोकचळवळ झाली आहे, असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बातमीदारांशी बोलताना म्हणाले। राज्यात शहरी आणि ग्रामीण मिळून 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छतेची ही मोहीम पार पडली असून त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं। स्वच्छता हा काही केवळ एक दिवस आणि कुणीतरी एकानंच राबवण्याचा कार्यक्रम नाही, तर ती नेहमीसाठीची आपली जीवनशैली असली पाहिजे, असं ते म्हणाले।
आज जी एक तास जी एक दिवसाची स्वच्छता जी आहे ही फार महत्वाची आहे। फक्त एक तास आपल्याला ही स्वच्छता करून थांबायचं नाही, तर हे परमनंट कायम स्वरूपी कुठंही कचरा, डेब्रीज, रॅबिट, प्लास्टिक बिलकुल दिसता कामा नये।
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छता मोहिमेबद्दल कौशल्य विकास विभागाचं कौतुक केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 वर्षानिमित्त राज्यातल्या 350 किल्ल्यांच्या स्वच्छतेला आजपासून सुरुवात झाली असून आयटीआयचे 1.5 लाख विद्यार्थी यात सहभागी होत आहेत, ही आनंदाची बाब आहे, असं फडणवीस म्हणाले। स्वच्छता अभियानाअंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून बारामती शहरात नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिमेत भाग घेतला। मालदीवमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पीपीएम पीएनसी युतीचे डॉ मोहम्मद मुज्जू यांनी विजय मिळवला आहे। काल स्थानिक वेळेनुसार सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 570 अधिक मतदान केंद्रांवर मतदान झालं। पहिल्या फेरीत 78% तर दुसऱ्या फेरीत 86% मतदान झालं। मालदीवमधल्या विविध प्रसारमाध्यमांनी कालच्या निवडणुकीच्या मतांची गोळाबेरीज करून दिलेल्या निकालांमध्ये मोहम्मद मुज्जू यांना 53% जास्त मतं मिळाली आहेत। सत्ताधारी एमडीपीचे इब्राहिम मोहम्मद सोलीह यांना पहिल्या फेरीत 39% मतं होती, ती नंतर 46% वाढली, पण जिंकण्यासाठी आवश्यक 50% मजल त्यांना मारता आली नाही। त्यांच्या कारकिर्दीत मानवी हक्कांचं उल्लंघन होत असल्याबाबत प्रचंड संताप व्यक्त केला जात होता। सोलिह यांनी डॉ मुझू यांचं अभिनंदन केलं असून मालदीवच्या जनतेचे आभार मानले आहेत. डॉ मुझू यांनी त्यांना मतदान करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली 11 वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या अब्दुल्ला यामीन यांना मुक्त करण्याचं सूतोवाच त्यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी डॉ मोहम्मद मुझू यांचं अभिनंदन केलं आहे. काळाच्या कसोटीवर उतरलेले भारत मालदीव द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि या हिंदी महासागर भागातलं सहकार्य वाढवण्यासाठी भारत कटिबद्ध आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कुन्नूर बस दुर्घटनेतल्या प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तर या अपघातातल्या जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत. तामिळनाडूतल्या निलगिरीस इथल्या कुन्नूरजवळ झालेल्या अपघातामुळे झालेल्या जीवितहानीमुळे आपण दुःखी असल्याचं मोदी म्हणाले. जखमींना लवकर बरे वाटो अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. तामिळनाडूमध्ये काल कुन्नूर निलगिरीस इथं पर्यटक बस दरीत कोसळून 8 जण ठार तर 42 जखमी झाले. टेंकासीहून 60 प्रवाशांना घेऊन उटीहून परतत असलेल्या बसला अपघात झाला. जखमींना उटी आणि कोईमतूर इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं काल रात्री 8:30 ते 10:30 दरम्यान पणजी आणि रत्नागिरी दरम्यानची किनारपट्टी पार केली. हा कमी दाबाचा पट्टा येत्या 24 तासात आणखी कमकुवत होऊन ईशान्येकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकण आणि गोवा किनारपट्टीचा चक्रीवादळाचा धोका टळला आहे. हवामान विभागानं आज रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि साताऱ्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातले काही जिल्हे वगळता राज्यातल्या इतर भागातही जोरदार पावसाची शक्यता आहे. चीनमध्ये हँगझाऊ इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं आणखी 1 सुवर्णपदक आणि 2 रौप्यपदकांची कमाई केली. नेमबाजीत पुरुषांचा सांघिक ट्रॅप प्रकारात किनार दारियस, जोरावर सिंग संघू आणि पृथ्वीराज तोंडायमान यांच्या संघानं 361 अंकांची कमाई करत सुवर्णपदक पटकावलं. वैयक्तिक पात्रता फेरीत या तिघांनीही अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिलांच्या ट्रॅप प्रकारात मनीषा कीर, प्रीती रजत आणि राजेश्वरी कुमारी यांना भारताला रौप्य पदक मिळवून दिलं. त्यांच्यापैकी फक्त कीर अंतिम फेरीसाठी पात्र ठरली. महिलांच्या वैयक्तिक गोल्फ स्पर्धेत अदिती अशोकनं रौप्य पदक पटकावलं. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत 11 सुवर्ण, 16 रौप्य आणि 14 कांस्य पदकांसह एकूण 41 पदकांची कमाई केली आहे. पदक तालिकेत भारत सध्या 4थ्या स्थानावर आहे. स्लोवाकियाच्या संसदीय निवडणुकीत माजी प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्या नेतृत्वाखालच्या SMERSSD या रशियावादी पक्षानं विजय मिळवला आहे. निवडणूक पूर्व अंदाजांमध्ये उदार मतवादी मध्यमवर्गीय पक्षाला विजय मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र हा अंदाज फोल ठरवत SMERSSD पक्षानं सुमारे 24% मतांसह आघाडी घेतली. उदार मतवादी प्रोग्रेसिव्ह स्लोवाकिया पक्षाला सुमारे 17% मतदान झालं. स्मेर यांनी युक्रेनला लष्करी मदत त्वरित बंद करण्याचं आश्वासन दिलं आहे. युक्रेनमध्ये युद्ध करून रशिया आपल्या सार्वभौमत्व आणि आध्यात्मिक मूल्यांचं रक्षण करत असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी क्रेमलिन वेबसाईटवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ संबोधनात म्हटलं आहे. रशियाला जोडलेल्या प्रदेशांचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम राबवावा लागेल. या प्रदेशांची जोडणी पूर्णतः आंतरराष्ट्रीय नियमांनुसार केली आहे असं पुतीन म्हणाले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्वच्छतेसाठी 1 तारीख 1 तास 1 साथ मोहिमेत देशभरात नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. महाराष्ट्रात 72,000 जास्त ठिकाणी स्वच्छता मोहीम. मालदीवमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधी पीपीएम पीएनसी युतीचे डॉ मोहम्मद मुझू विजयी. तामिळनाडूत कुन्नूर इथं झालेल्या बस अपघातात 8 जणांचा मृत्यू, 42 जखमी. अपघातग्रस्तांना प्रधानमंत्र्यांकडून मदत जाहीर. गोवा आणि कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा धोका टळला. कोकण, कोल्हापूर आणि साताऱ्यात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आज 1 सुवर्णपदक आणि 2 रौप्यपदकांची कमाई. 41 पदकांसह पदक तालिकेत 4थ्या स्थानावर कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.